chinimandi.com podcast.
Philippines, रोक्सास होल्डिंगचा युनिव्हर्सल रॉबिना कॉर्पला साखर कारखाना आणि इतर संपत्ती विकण्याचा निर्णय. कर्ज कमी करण्याच्या प्रयत्नांतर्गत रोक्सास होल्डिंग्स आणि त्यांच्या सहाय्यक कंपन्यांनी युनिव्हर्सल रॉबिना कॉर्पला साखर कारखाना आणि इतर संपत्ती विकण्यास सहमती दिली आहे. शुक्रवारी रोक्सास होल्डिंग्स यांनी सांगितले की संपत्तीच्या विक्रीमध्ये कालोर्टा सिटीमध्ये एक इथेनॉल प्लांट आणि इतर संपत्ती सामील आहे. फिलिपिन्स प्रतिस्पर्धा आयोग आणि देणगीदार बँकांच्या मजुरींच्या अधीन आहे. रोक्सास होल्डिंग्स आणि URCने व्यवहाराच्या मूल्यांचा खुलासा केला नाही. रोक्सास होल्डिंगचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि मुख्य वित्तीय अधिकारी सेल्सो डी मरकुट यांनी सांगितले की सध्या कर्जामध्ये कपात करण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. रोक्सास होल्डिंगचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी युबर्ट टी ट्युबियो यांनी सांगितले की ला कलोर्टा संपत्त्यांच्या विक्रीमुळे कंपनी आपल्या नासोगू शुगर मिलिंग आणि इतर सुविधांबरोबर रिफायनिंग सुविधांवर लक्ष केंद्रित करू शकेल.